नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.55% मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीत एकंदर 699 उमेदवारांचं राजकीय भविष्य मतपेटीत बंद होत आहे. यात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता 12वीची परीक्षा येत्या 11 तारखेपासून तर 10वीची परीक्षा 21 तारखेपासून सुरू होत आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी 2023 पासून रिझर्व्ह बँकेनं रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक 79 पदकांची कमाई केली आहे. त्यात 16 सुवर्ण, 34 रौप्य आणि 29 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत महाराष्ट्राचं 3रं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेनादल संघाचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजारात आज दिवसभरात 313 अंकांची घसरण झाली आणि तो 78,271 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 42 अंकांची घसरण नोंदवत 23,696 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.